आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कोलंबोत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके हांचे कडेन खासा करून उर्जा व्यापार जोडणी आनी संरक्षण ह्या मळार द्विपक्षीय संबंध घटमूट करपा खातीर व्यापकपणान संवाद सादतले. घरमंत्री अमित शहा आयज छत्तीसगडच्या रायपुरात नक्सल विरोधी कारवायांचेर नियाळ बसका घेवपाचे आसात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी इमिग्रेशन आनी विदेशी विधेयक 2025 मान्यताय दिल्या. आनी शुटिंगात भारताची सिफत कौर सामरा हिणे आर्जेंटिनाच्या न्युएनॉस आयरेसात चालू आशिल्ल्या ISSF विश्वचषकात बायलांच्या 50 मीटर रायफल 3 गटात भांगरा पदक जिखला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कोलंबोत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके हांचे कडेन खासा करून उर्जा व्यापार जोडणी आनी संरक्षण ह्या मळार द्विपक्षीय संबंध घटमूट करपा खातीर व्यापक उलोवणी करतले. प्रधानमंत्री मोदी काल सांजे 3 दिसांच्या श्रीलंका भेटेर राजधानीत पावले. राष्ट्रपती दिसनायके हांच्या मंत्रीमंडळातल्या वरिष्ठ मंत्र्यांनी बंदर नायके आंतरराष्ट्रीय विमानतळार प्रधानमंत्री मोदी हांकां कोलंबोत येवकार दिलो. फाटल्या वर्सा सप्टेंबरात राष्ट्रपती दिसनायके हांणी पदभार घेतल्या उपरांत प्रधानमंत्री मोदी हे श्रीलंकेक भेट दिवपी पयले परकी सरकारचे मुखेली आसात. बँकॉकात जाल्ल्या बिमस्टेक शिखर सभेत वांटो घेवन थायलंडाची 2 दिसांची भोंवडी सोपून प्रधानमंत्री मोदी श्रीलंकेत पावल्यात. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज दांतेवाड्यातल्या बस्तर पांडमाच्या समारोप सुवाळ्याक हाजीर रावपाचे आसात. बस्तारची गिरेस्त आदिवासी कला आनी संस्कृताय परतून जिवीत करून देशात आनी विदेशा मुखार हाडपा खातीर बस्तार पांडम म्हळ्यार बस्तर उत्सव आयोजित करतात. ह्या 3 दिसांच्या कार्यावळी खाला आदिवासी नाच, लोकगीत, आदिवासी नाटक, वाद्य, वेशभूषा, दागिने, हस्तकला आनी जेवण अशा 7 विशयांनी सर्ती आयोजित केल्यो. बस्तर पांडम हांच्या फुडारपणाखाला 3 एप्रिलाक सुरू जाल्ली विभागीय पावड्यावेली सर्त आयज सोपतली. केंद्रीय घरमंत्री दांतेवाड्यातल्या मा दांतेश्वरीच्या देवळाक लेगीत भेट दितले. ते भायर आयज सांजे घरमंत्री रायपुरात विभागीय पुनरावलोकन बसका घेवन नक्सल विरोधी कारवायांचो नियाळ आनी तशेंच फुडाराच्या रणनितीचेर चर्चा करपाक बसका घेवपाचे आसात. भारतात परकी लोकांच्या इमिग्रेशन प्रवेश आणि रावपाचेर नियंत्रण दवरपाचो यत्न करपी इमिग्रेशन आणि विदेशी विधेयक 2025 खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी संमती दिल्या. ह्या कायद्यान पासपोर्ट भारतात प्रवेश कायदो 1920, विदेशी लोकांची नोंदणी कायदो 1939, विदेशी कायदो 1946 आणि इमिग्रेशन कायदो 2000 हे कायदे रद्द केल्यात. ह्या सप्तकाचे सुरवेक संसदेन ह्या विधेयकाक मान्यताय दिल्या उपरांत राष्ट्रपतींनी ताका मंजुरी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बिमस्टेकात संस्था आनी क्षमता निर्माण करपाचे दिकेन भारताच्या फुडारपणाखाला जायते उपक्रम जाहीर केल्यात. बिमस्टेक म्हळ्यार बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कॉपरेशन. काल बँकॉकात जाल्ले 6व्या बिमस्टेक शिखर सभेत वांटो घेवन प्रधानमंत्र्यांनी सहकार्याच्या वेगवेगळ्या आंगांचो आस्पाव करून 21 मुद्द्यांचो कृती आराखडो प्रस्तावित केला. व्यावसायिक संबंध घटमूट करप, आयटी क्षेत्राची क्षमता वापरप आनी आपत्ती व्यवस्थापना वेळार सहकार्य करप, खासा करून म्यानमार आनी थायलंडातल्या हाली जाल्ल्या भुंयकापाचेर कृती येवजणेक ताणी भर दिला. तरणाट्यांक कुशळटाय दिवपा खातीर प्रधानमंत्र्यांनी बोधीचो नवो कार्यक्रम जाहीर केला. बोधी म्हळ्यार बिमस्टेक मनीस संसाधन मुळाव्या साधन सुविधांचो संघटीत विकास. ह्या खाला व्यावसायीक, विद्यार्थी, संशोधक, राजनयिक आनी हेरांक प्रशिक्षण आनी शिश्यवृत्ती दितले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आयच्यान उझबेकिस्तानातल्या ताशकंदात सुरू जावपी आंतर संसदीय संघटनेच्या 150व्या विधानसभेत संसदीय प्रतिनिधी मंडळाचे फुडारपण करतले. सामाजिक उदरगत आणि न्यायाखातीर संसदीय कृती या विषयाचेर सामान्य वादविवादाच्या उचेल्या पावड्यावेल्या विभागात ओम बिर्ला विधानसभेत संबोधित करपाचे आसा. या प्रतिनिधी मंडळात राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, आनी खासदार भरत रुहारी महताब, अनुराग सिंग ठाकूर, डॉ सस्मित पात्रा, अशोक कुमार मित्तल, किरण चौधरी आनी लता वानखेडे हांचो आसपाव आसा. तशेंच भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचे वांगडी, गव्हर्निंग काउन्सील, कार्यकारी समिती, स्थायी समिती आनी वेगवेगळ्या विशयात्मक पॅनल चर्चे सयत वेगवेगळ्या आयपीयू संस्थांच्या बसकांनी वांटो घेतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हळ्यार वेव्स 2025 आयोजित केल्या. एनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जावं येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आता मुखावेलो खबरो. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आयज सावन तमिळनाडूच्या 2 दिसांच्या भोंवडेर आसतले. आधुनिकीकरण केल्ल्या पांबन रेल्वे पुलाच्या उक्तावणाची निमाणी तयारी पळोवपा खातीर मंत्री वैष्णव आपल्या ह्या भेटी वेळार रामेश्वरमाक भेट दितले. भारतातलो पहिलो व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आशिल्ल्या नव्या पंबन रेल्वे पुलाचे उक्तावण करपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां राज्याक भेट दिवपाचे आसात. प्रधानमंत्री रस्त्याच्या पुलावयल्यान रेल्वे गाडी आनी जहाजाक बावटो दाखयतले आनी पुलाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण करतले. प्रधानमंत्री मोदी बावटो दाखयतले ते गाडयेत केंद्रीय मंत्री वैष्णव सट्टले. ह्या कार्यावळीक तांचे वांगडा केंद्रीय माहिती आनी प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरिगन हाजीर आसतले. युनिसेफ आणि संयुक्त राष्ट्रांच्या खण कृती सेवा हांणी संयुक्तपणान इराकी भुरग्यांक चालू आशिल्ल्या बारूद धोक्यातल्यान राखण दिवपा खातीर बेगोबेग कारवाय करपाचो उलो मारला. दोनूय संघटनांनी जाहीर केल्ल्या संयुक्त निवेदना प्रमाण इराकात बारूद आणि झुजाचे स्फोटक अवशेष जीवाक धोको निर्माण करपाक लागल्यात आणि भुरगीं असुरक्षित आसात. फाटल्या 5 वर्सात स्फोटात उण्यात उणे 314 भुरग्यांक मरण आयला वा जखमी जाल्ल्याचे निवेदनात उक्ते जाला अशे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अधिकृत अहवालात उल्लेख केला. इराकाक अजूनय स्फोटां खातीर महत्वाचो धोको आसा आणि 2,764 किलोमीटर परस चड जमीन दुषित उरल्या अशे ताणी म्हळा. नवनिर्माण आणि तंत्रज्ञान आधारित भारत देश संसारीक फुडारी म्हण उदेवाचो आसा अशें वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला. काल नवी दिल्लीतल्या भारत मंडपमान जाल्ल्या स्टार्टअप महाकुंभाच्या दुसऱ्या आवृत्तीत उलयतना मंत्री गोयल हांणी देश निर्मणेत संसारात महत्वाची उदरगत करता आणि बेगीनूच संसारीक मळार हाचो बरोच परिणाम जातलो अशें ताणी सांगले. तरणाटो भारत संवसाराक हातात घेवपाक उत्सूक आनी तयार आसा. मंत्री गोयल हांणी स्टार्टअप महाकुंभ कार्यावळीची तोखणाय केली. ISSF संवसारीक करंड आशिया खेळा सर्तीत पदक विजेते शूटर चेन सिंगान काल अर्जेंटिनाच्या ब्युएनोस आयरेसात भारता खातीर पहिले पदक मेळयले. दादल्यांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सर्तीत ताणें 443.7 गुण मेळून काश्या पदक मेळयला. हंगेरी इस्तेवान पेनीन हाणें 461.0 गुण मेळून भांगरा पदक जिखले जाल्यार चीनाचो तियान जियामिंग हाणें 458.8 गुण मेळून रुप्या पदक मेळयले. मजगती शूटिंगात भारताची सिफत कौर हिणें अर्जेंटिनाच्या बुएनोस आयरेसात चालू आशिल्ल्या ISSF संवसारीक करंड सर्तीत बायलांच्या 50 मीटर रायफल 3 गटांत भांगरा पदक मेळयला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4 ते 5 दिसात वायव्य भारताच्या कांय वाठारांनी उष्णतेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडले 2 दीस हिमाचल प्रदेशातल्या कांय सुवातांनी आणि ह्या महिन्याच्या 9 तारखेमेरेन दिल्ली, हरियाणा, राजस्थान, अस्तंत उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातात उष्णतेच्या ल्हाराची परिस्थिती पातळपाची शक्यता आसा. तशेंच गुजरातात 10 तारखेमेरेन आणि कोंकण आणि गोयात 9 एप्रिलमेरेन उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आसा. तशेंच फुडल्या 5 ते 6 दिसात वायव्य भारतात आणि मध्य भारतात चडांत चड तापमान 2 ते 4 डिग्री सेल्सियस वाढतले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कोलंबोत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसनायके हांचे कडेन खासा करून उर्जा, व्यापार, जोडणी आणि संरक्षण ह्या मळार द्विपक्षीय संबंध घटमूट करपा खातीर व्यापक संवाद साधतले. घरमंत्री अमित शहा आयज छत्तीसगडच्या रायपुरात नक्षलविरोधी कारवायांचेर नियाळ बसका घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी इमिग्रेशन आनी विदेशी विधेयक 2025 मान्यताय दिल्या. आनी खेळात शूटिंगात भारताची सिफत कौर सामरा हिणे अर्जेंटिनाच्या ब्युएनोस आयरेसात चालू आशिल्ल्या ISSF विश्वचषकात बायलांच्या 50 मीटर रायफल 3 गटात भांगरा पदक जिखला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.